नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं अक्षता बुडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घानाच्या तांच्या राजकीय दौऱ्या खातीर 11 पावले. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलय सावन सुरू जातले आनी 21 ऑगस्ट मेरेन चालू आसतले. 38 दिसांची वर्सुकी अमरनाथ यात्रा आयज दक्षिण काश्मीरातल्या पहलगाम आनी मध्य काश्मीरातल्या गंदरबल जिल्ह्यांतल्या बालटाल ह्या दोन मार्गावेल्यान कडक सुरक्षेत औपचारीकपणान सुरू जातली. लोकसभा सभापती ओम बिर्ला आयज हरियाणाच्या मानेसरांत राज्य आनी संघराज्यांतल्या शारी थळाव्या संस्थांच्या अध्यक्षांच्या पहिल्या राष्ट्रीय पावण्यावेल्या परिषदेचे उक्तावण करतले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घानाच्या तांच्या राजकीय दौऱ्या खातीर 11 पावले. थंय तांकां घानाचे राष्ट्राध्यक्ष जॉन ड्रामानी महामा हांणी येवकार दिलो आनी तांचे औपचारीकपणान स्वागत केलें. ही भेट दोनूय राज्यांमदल्या इश्टागतीच्या इतिहासीक बंधांचें प्रतिबिंब आसा. उच्चस्तरीय चर्चा आतां ज्युबिली हाऊसांत जातली. प्रमुख चर्चा विशयांत अर्थीक सहकार्य, शेती, संरक्षण आनी डिजिटल भौशीक मुळाव्या सुविधांचो समावेश आसा. घाना भारत संयुक्त आयोगाचे स्थापनेविशी समजिकायेची कबलात, पर्यायी वखदां संस्थांमदली समजिकायेची कबलात, सांस्कृतीक देवाणघेवाण कबलात आनी उपप्रदेशांत भलायकी सुरक्षा बळकट करपाक घानांत लसीकरण केंद्र स्थापन करपाक एक परिवर्तनकारी समजिकायेची कबलात प्रतिनिधी मंडळ पातळीवेली चर्चा पुराय जाले उपरांत संयुक्त पत्रकार परिषदेन जाहीर जावपाची अपेक्षा आसा. प्रधानमंत्री मोदी घानाचे सर्वोच्च राज्य सन्मान कंपेनियन ऑफ द ऑर्डर ऑफ द स्टार ऑफ घाना स्विकारतले. घानातले भारताचे उच्चायुक्त मनीष गुप्ता हांणी हे विशीं म्हायती दितना सांगले.
Any part of Accra or Ghana, you will realize the Indian community has a big footprint over here. Our presence here in manufacturing, retail sector, steel, pharmaceuticals, IT is quite well known. So not only they are helping to the economic progress and prosperity of this country, they are creating jobs and at the same time we are opening up new opportunities for the Indian companies also.
संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलय सावन सुरू जातले आनी 21 ऑगस्ट मेरेन चालू आसतले. संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांणी सांगले की 21 जुलय ते 21 ऑगस्ट 2025 मेरेन पावसाळी अधिवेशन आपोवपाच्या सरकाराच्या प्रस्तावाक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मान्यताय दिल्या. 38 दिसांची वर्सुकी श्री अमरनाथची यात्रा आयज दक्षिण काश्मीरातल्या पहलगाम आनी मध्य काश्मीरातल्या गंदरबल जिल्ह्यातल्या बालटाल ह्या दोन मार्गावेल्यान कडक सुरक्षेत औपचारीकपणान सुरू जातली. पवित्र गुहा शिवलिंगा सारखी दिसपी बर्फाच्या थरां खातीर फामाद आसा. ही गुहा काश्मीर प्रदेशांत हिमालयांत 12,756 फूट उंचायेर आसा. बालटाल मार्गार 2,300 परस चड यात्रे करूंक आनी पहलगाम मार्गार 3,000 परस चड यात्रे करूंक घेवन वचपी सुमार 299 वाहनां श्रीनगर जम्मू राष्ट्रीय म्हामार्गावेल्यान काश्मीर प्रदेशांत सुरक्षीतपणान पावली. काश्मीर देगणान पावतकीच यात्रेकरूनी बम बम बोले आनी जय बर्फानी बाबा की जय अशे नारे लायले. उपराज्यपाल मनोज सिन्हा आनी काल फातोडे श्री अमरनाथ जींच्या पवित्र गुहेच्या यात्रे खातीर भाविकांच्या पहिल्या पंगडांक पांचवो बावटो दाखयलो. अमेरिकेकडेन आशिल्ल्या भारताच्या संबंधांचेर पाकिस्तानाचो परिणाम जायना अशे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी वॉशिंग्टनांत पत्रकार परिशदेंत उलयतना सांगले. तांणी भारत अमेरिकेचे संबंध तिसऱ्या देशांकडल्यान न्हय तर परस्पर हिताचेर बांदल्यात हाचेर भर दिलो. आमी दुसऱ्यांचेर आदारीत स्वताची व्याख्या करप बंद करचे आनी भारत अमेरिका सारखे व्हड संबंध समायीक फायद्याचेर वेपार गुंतवणूक तंत्रगिन्यान उर्जा आनी गतीशीलता हाचेर आदारीत आसा अशें तांणी सांगलें. जलशक्ती मंत्री सी आर पाटील हांणी नवी दिल्लीत एकात्मिक हुंवार अंदाज प्रणाली सी फ्लडाचें उक्तावण केलें. ही एक वेब आधारीत माची जे गांव पातळी मेरेन 2 दिसांची आगाऊ हुंवाराचो अंदाज प्रदान करता. ही माची राष्ट्रीय आनी प्रादेशीक संस्थांकडल्यान हुंवार मॉडेलिंग आउटपुट एकत्रीत करपी एक एकीकृत प्रणाली म्हणून काम करतली. आपत्ती वेवस्थापन अधिकाऱ्यांखातीर एक व्यापक निर्णय समर्थन साधन प्रणाली करतली. सध्या ही प्रणाली महानदी, गोदावरी आनी तापी नदी देगणांक व्यापता. मंत्र्यांनी संबंधित संस्थांक जनजागृती आनी तयारी वाडोवपाक सी फ्लड पोर्टल व्यापकपणान लोकप्रिय करपाचें आनी सगळ्या न्हंय देगणांक व्यापून उडोवपी हुंवार अभ्यासा खातीर एक व्यापक योजना तयार करपाचे निर्देश दिले. हो प्रकल्प भारताच्या हुंवार वेवस्थापन आनी आपत्ती प्रतिसाद चौकटीक बळकटी दिवपा दिशेन एक परिवर्तनकारी पावल आसा. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव आज नवी दिल्लीत प्रसारण आणि माध्यम तंत्रगिन्यानाचेर जावपी 29व्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आणि प्रदर्शन बीईएस एक्सपो 2025 उक्तावण करतले. अनुच्या परिषदेचो विषय एआय वरवी मिडिया लँडस्केपाचे रुपांतर, तयार करा, सहयोग करा आणि कमाई करा असो असा. 3 दिसांच्या परिषदेन देश आणि परदेशांतले नामनेचे प्रसारक, माध्यम उद्योगाचे व्यावसायिक आणि व्यक्ते व्याख्यानां दितले आणि अत्याधुनिक प्रसारण विषयांचेर चर्चा करतले. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज हरियाणाच्या मानेसरांत राज्य आणि संघराज्यांतल्या शारी थळाव्या संस्थांच्या अध्यक्षांच्या पहिल्या राष्ट्रीय पावण्यावेल्या परिषदेचे उक्तावण करतले. 2 दिसांच्या परिषदेचो विषय घटनात्मक लोकशाय आणि राष्ट्रनिर्मिती घटमूट करपाक शारी थळाव्या संस्थांची भूमिका असो असा. शारीकरण जावपी देशांतल्या शारी थळाव्या संस्थांची महत्वाची भूमिका सांगपा खातीर एक महत्वाची माची म्हणून काम करपाचो हे परिषदेचो हेत आसा. तशेंच लोकशाय संस्था घटमूट करपाचो, उत्तम पद्दती वाटपाचो आनी समकालीन काळांत शारी शासनाचे अभिनव पद्दतींचो सोद घेवप आनी उजवाडावपाचो हेत आसा. कार्यावळींत वांटो घेवपी प्रतिनिधी घटनात्मक आज्ञापत्र पुराय करपाक, नगरपालिका शासन चड प्रभावी करप आणि भौशिक वितरण आणि नागरिकांच्या जिणेचो दर्जो सुधारप अशा गंभीर प्रस्नांचेर विचार करतले. संवसारीक घुळी वखदां कार्टेलाचो पर्दाफाश केल्याबद्दल घरमंत्री अमित शाह हांणी मादक पदार्थ नियंत्रण खात्याचे अभिनंदन केले. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांणी म्हणला की सरकार प्रत्येक घुळी वखदां कार्टेलाचो नाश करपाक आणि तरणाट्यांचं संरक्षण करपाक कटिबद्ध आसा. या चौकशीन भौ एजन्सी समन्वयाचे एक उत्कृष्ट उदाहरण प्रस्थापित केला, जाका लागून 8 जणांक अटक केल्या आणि 5 कन्साइनमेंट जप्त केल्या. अमेरिका आणि ऑस्ट्रेलियान 4 खंडांमधी आणि 10 परस चढ देशांमधी कार्यरत आशिल्ल्या ह्या टोळी आड कारवाय सुरू केल्या असे ताणी सांगले. कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया हांणी सांगला की रोजगार संलग्न प्रोत्साहन येवजणेवरवी मुखावेल्या 4 वर्सांत कर्मचारी आणि मालकांक 1,00,000 कोटी रुपया दितले. नवी दिल्लीत माध्यमाकडेन उलयताना मंत्र्यांनी म्हणले की ही येवजण सरकाराच्या रोजगार केंद्रीत धोरणाचे परिणाम असा. या योजने अंतर्गत नवी नोकरी मेळपाची खंयच्याय तरणाट्यांक वर्सांतल्यान 2,00,000-7,500 रुपया दितले. मंत्री मांडविया हांणी असे अधोरेखित केला की प्रधानमंत्री मोदी हांणी देशांतल्या तरणाट्यांक रोजगार सुनिश्चित करपाक 5 वर्सांचो कार्यक्रम आखला. आदिवासी कल्याण संचालनालयान आयज सकाळी 10 वरांचेर सांगीच्या नगरपालिका सभाघरान धरती आबा जनभागीदारी अभियान ही एक भव्य कार्यावळ घडोवन हाडल्या. भारत सरकाराचे केंद्रीय आदिवासी वेव्हार मंत्री जुआल आरोम, मुख्यमंत्री दोतर प्रमोद सावंत, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय, गोय विधानसभेचे अध्यक्ष रमेश तवडकर ह्या कार्यक्रमांक हाजीर असतले. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी घानाच्या तांच्या राजकीय दौऱ्या खातीर 11 पावले. संसदेचे पावसाळी अधिवेशन 21 जुलय सावन सुरू जातले आणि 21 ऑगस्ट मेरेन चालू असतले. 38 दिसांची वर्सुकी अमरनाथ यात्रा आज दक्षिण काश्मीरातल्या पहलगाम आणि मध्य काश्मीरातल्या गंदरबल जिल्ह्यातल्या बालटाल या 2 मार्गावेल्यान कडक सुरक्षेत औपचारिकपणान सुरू जातली. लोकसभा सभापती ओम बिर्ला आज हरियाणाच्या मानेसरांत राज्य आणि संघराज्यांतल्या शारी थळाव्या संस्थांच्या अध्यक्षांच्या पहिल्या राष्ट्रीय पावण्यावेल्या परिषदेन उक्तावण करतले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटलें. नमस्कार.